नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. बिहारांत पयल्या पावण्यावेली विधानसभा वेंचणूक आयज जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां नवी दिल्लींत वंदे मातरम ह्या राष्ट्रगीताच्या 150व्या वर्साच्या उगडासाक वर्सभर चलपी सुवाळ्याचें उक्तावण करतले. पाकिस्तानान सततचे शत्रुत्व आनी सीमापार दहशतवादावरवी सिंधू उदक कबलातीची भावना कमकुवत केल्या अशें कामगार आनी रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी म्हळें. 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी खातीर मिडिया मान्यताय मेळोवपाची निमाणी तारीख 10 नोव्हेंबर मेरेन वाडयल्या. आतां पुराय खबरो. बिहारांत पयल्या पावण्यावेली विधानसभा वेंचणूक आयज जाता. ह्या टप्प्यांत 18 जिल्ह्यांतल्या 121 मतदारसंघांनी मतदान जातलें. तातूंत पाटणा, वैशाली, नालंदा, भोजपूर, मुंगेर, सारण, सिवान, बेगुसराय, लखीसराय, गोपाळगंज, मुजफ्फरपूर, दरभंगा, मधेपुरा, सहरसा हांचो आसपाव जाता. सकाळी 7 वरांचेर मतदान सुरू जाले आनी सांजवेळा 6 मेरेन मतदान चालू आसतले. पूण सुरक्षा कारणांक लागून सिमरी, बख्तियारपूर, महिशी, तारापूर, मुंगेर, जमालपूर आनी सूर्यगड विधानसभा मतदारसंघातल्या 56 मतदान केंद्रांनी सांजवेळा 5 वरांचेर मतदान सोंपतलें. मुक्त, निष्पक्ष आनी शांततायेन मतदान जावचें हे खातीर कडक सुरक्षा वेवस्था केल्या. सगळ्या मतदान केंद्रांचेर राज्य पुलीस सयत केंद्रीय सशस्त्र पुलीस दळांचे नेमणूक केल्या. बायलां सशक्तीकरणाक चालना दिवपा खातीर 926 बायलां वेवस्थापन केल्ले बूथ आनी दिव्यांगजन, खास करून शारिरीक दिश्टे आशिल्ले खातीर 107 बूथ स्थापन केल्यात. तशेंच कागाळी नोंद करपाक पाटणाच्या मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयांत खाशेलो नियंत्रण कक्ष स्थापन केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां नवी दिल्लींत वंदे मातरम ह्या राष्ट्रगीताच्या 150व्या वर्साच्या उगडासाक वर्सभर चलपी सुवाळ्याचें उक्तावण करतले. सांस्कृतीक मंत्रालय राष्ट्रगीताच्या 150व्या वर्षपूर्तीच्या उक्तावण समारंभाचे आयोजन करता. फुडल्या वर्सा 7 नोव्हेंबर मेरेन वर्सभर चलपी देशभरातल्या यादस्तीक सुवाळ्याची औपचारीक सुरवात फाल्यां सावन जातली. ह्या वर्सभराच्या यादस्तीक कार्यावळींत भारताच्या स्वातंत्र्य चळवळीक प्रेरणा दिवपी आनी राष्ट्रीय अभिमान आनी एकचार निर्माण करपी हे कालातीत रचनेची 150 वर्सां पुराय जाल्या. संवसारीक सहकार क्रमवारीत पयले आनी दुसरे स्थान मेळयल्ल्या खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतातली मुखेल सहकारी संस्था अमूल आनी इफको हांकां परबीं दिल्या. सोशल मिडिया पोस्टांत मोदी हांणी भारतातलो सहकारी क्षेत्र उत्साही आसा आनी जायत्या जाणांच्या जिवितांत परिवर्तन घडोवन हाडटा अशें सांगलें. फुडल्या दिसांनी ह्या क्षेत्राक आनीक चालना दिवपा खातीर सरकार जायतीं पावलां उबारता अशेंय तांणी सांगलें. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारत जपान भागीदारी इंडो पॅसिफिकांत धोरणात्मक स्थिरताय वाडोवपाक योगदान दिता अशें म्हणलां. नवी दिल्लींत जाल्ल्या 8व्या भारत जपान इंडो पॅसिफिक मंचात ते उलयताले.
India Japan partnership must focus on leveraging our strengths, bolstering our supply chains and investing in artificial intelligence, semiconductors, critical minerals, clean energy and space. As two major democracies and maritime nations, India and Japan have a larger responsibility towards the Indo-Pacific. The Indo-Pacific Oceans Initiative, where Japan co-leads the maritime trade, transport and connectivity pillar, has the potential to advance our contributions.
भारतीय नौदळ आयज कोचीतल्या नौदल तळाचेर इक्षक जहाजाक औपचारीकपणान सेवेत दखल करतले. नौदलाचे मुखेल एडमिरल दिनेश के त्रिपाठी हांच्या उपस्थितीत हो कमिशनिंग समारंभ जातलो. इक्षक हे सर्वेक्षण जहाज वर्गातले 3रे आनी दक्षिण नौदल कमांडात तैनात जाल्ले पयले तारू आसतले, जाका लागून भारतीय नौदळाची हायड्रोग्राफीक सर्वेक्षण क्षमता वाडटली अशी माहिती संरक्षण मंत्रालयान दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लोककल्याण मार्ग हांगा तांच्या निवासस्थानी बायलां विश्वचषक विजेत्यांचें स्वागत केलें. मोदी हांणी बायलां क्रिकेट संघाचें तांच्या विजया बद्दल अभिनंदन केलें आनी सलग 3 पराभवां उपरांत स्पर्धेंत तांच्या उल्लेखनीय पुनरागमनाचें कौतूक केलें. भेटीवेळार कर्णधार हरमनप्रीत कौर हिणें 2017 वर्सा मोदींक मेळिल्ल्याचो उगडास काडलो आनी जेन्ना तांचे कडेन ट्रॉफी नाशिल्ली तांणी आशा व्यक्त केली की ती तांकां अशीच ट्रॉफी सयत अदीक वेळ मेळटली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
आता मुखावेल्यो खबरो। पाकिस्तानान सततचे शत्रुत्व आणि सीमापार दहशतवादावरवी सिंधू उदक कबलातीची भावना कमकुवत केल्या असे कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी म्हणले आणि शेजारी देशान भारताच्या कायदेशीर प्रकल्पांक आडमेळी हाडपाक कबलात यंत्रणेचो परत परत गैरवापर केला हाचेर भर दिलो। दोहात जाल्ल्या दुसऱ्या जागतिक सामाजिक विकास शिखर परिषदेच्या पुराय सत्रात भारताचे राष्ट्र निवेदन दितना मांडविया हांणी काल पाकिस्तानाच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या वक्तव्यात भारताबद्दल केल्ल्या काय अन्यायकारक संदर्भात तीव्र आक्षेप घेतलो। तांणी भारताविरुद्ध चुकीची माहिती पसरावन सामाजिक विकासावर लक्ष केंद्रीत करपापासून जगाचे लक्ष विचलित करपाक आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचो गैरवापर केल्याचे म्हणले। पाकिस्तानाक देशाच्या अंतर्गत बाबीचेर भाष्य करपाचो कसलोच अधिकार ना, विशेषतः जेन्ना ते भारतीय नागरिका आड सीमापार दहशतवादाच्या कृत्यामदी सहभागी असतात असे मांडविया उलयले। पाकिस्तानान आत्मपरीक्षण करचे आणि ज्याका ते आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मदतीर अवलंबून असतात त्या विकासाकडे संबंधित स्वतःच्या गंभीर आव्हानांक तोंड दिवचे असे ताणी म्हणे। 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफी खातीर मीडिया मान्यताय मेळोवपाची निमाणी तारीख 10 नोव्हेंबर मेरेन वाढयल्या। ज्या पत्रकारांनी अजून तांचे अर्ज पुराय करूंक ना तांकां आता त्या खातीर अतिरिक्त वेळ दिला। मान्यताय प्राप्त माध्यम प्रतिनिधींक चित्रपट प्रदर्शन, मास्टर क्लास, पॅनल चर्चा आणि पत्रकार परिषदांसयत विशेष महोत्सव कार्यक्रमांनी प्रवेश मेळटलो। हो महोत्सव 20-28 नोव्हेंबर मजगती पणजी गोंयांत आयोजित केला। ते शिवाय भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था 18 नोव्हेंबराक प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या सहकार्यान पणजीत मान्यताय प्राप्त पत्रकारां खातीर चित्रपट प्रशंसा अभ्यासक्रम आयोजित करतली। पयली येवपी पयली प्राधान्य या तत्वार मान्यताय प्राप्त माध्यम प्रतिनिधी वांटेकार जावंक शकतले। या पत्रकारांनी पयलीच इफी 2025 मिडिया मान्यताये खातीर अर्ज केल्या तांकां रोखडेच कळयतले। मदती खातीर पत्रकार पीआयबी इफी मिडिया सपोर्ट डेस्काकडे संपर्क साधू शकतात। इफ्फी हो आशियातले चित्रपट सृष्टीचो प्रमुख उत्सव असा जो दर वर्सा गोंयांत हजारांनी चित्रपट व्यावसायीक आणि उत्साही लोकांक एकठांय हाडटा। लोकसभेचे विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी हांणी हरियाणा विधानसभा वेंचणुकेंत व्हड प्रमाणांत फटवणूक जाल्ल्याचो आरोप करून भारतीय जनता पक्ष आणि वेंचणूक आयोगाचेर खर टिका केल्ली। हाचेर जाप दितना भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हांणी काँग्रेस फुडारी राहुल गांधी हांच्या निवेदनाचेर टिका केल्या।
भी घटना ऐसा है जिसको कांग्रेस पार्टी को लगता है कि अपील करना चाहिए तो इलेक्शन कमीशन में अपील कर सकते हैं, वहाँ न्याय नहीं मिलता है उसको लगता है तो अदालत जा सकता है। वो अदालत को विश्वास नहीं करते हैं, सिस्टम को नहीं मानते हैं, खुद का विफलता को ईवीएम और इलेक्शन कमीशन के सर में फोड़ते रहते हैं, ये कोई बात नहीं हुआ।
भारतीय हवामान खात्यान आज तमिलनाडु आणि करायकलातल्या काय सुवातींनी वड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास काढला। फाल्यां मेरेन कर्नाटक, रायलसीमा आनी पुडुचेरीत विजेसयत गडगड येवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला। फुडल्या 2 दिसात वायव्य भारतांत उण्यांत उणें तापमान 3-5 अंश आनी मध्य भारतांत 2-4 अंश देंवपाची शक्यताय आसा असो अदमास हवामान खात्यान दिला। दादल्यांच्या क्रिकेटांत भारत आनी ऑस्ट्रेलिये हांच्या मदीं 5 मॅचींच्या मालिकेची 4थी T20 आंतरराष्ट्रीय सर्त आयज ऑस्ट्रेलियांतल्या क्विन्सलँडांतल्या केरारा ओव्हलांत जातली। मॅच 2:45 सुरू जातली। सध्या होबार्टांत जाल्ल्या 3ऱ्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचींत भारतान ऑस्ट्रेलियेक 5 विकेटींनी हारायल्या उपरांत ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आसा। आतां खबरो सोंपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो। बिहारांत पयल्या पांवणावेली विधानसभा वेंचणूक आयज जाता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां नवी दिल्लींत वंदे मातरम ह्या राष्ट्रगीताच्या 150व्या वर्साच्या उगडासाक वर्सभर चलपी सुवाळ्याचें उक्तावण करतले। पाकिस्तानान सततचे शत्रुत्व आणि सीमापार दहशतवादावरवी सिंधू उदक कबलातीची भावना कमकुवत केल्या असे कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी म्हणला। 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफी खातीर मीडिया मान्यताय मेळोवपाची निमाणी तारीख 10 नोव्हेंबर मेरेन वाढयल्या। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 मिनटांचेर। नमस्कार।